नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. पारूल विद्यापीठ हे राज्यातले पहिले खासगी विद्यापीठाचे आज मुखेलमंत्री तशेंच शिक्षण मंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तावण केलें. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांच्या हाजेरेंत माझे घर येवजण औपचारीकपणान सुरू जातलें अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी जाहीर केलां. अर्थ मंत्रालयान पात्र केंद्र सरकारी कर्मचारी आनी माजी निवृत्त व्यक्तीं खातीर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हळ्यार एनपीएसांतल्यान युनिफायड पेन्शन स्कीम युपीएसांत बदल करपाक 30 सप्टेंबर ही निमणी तारीख जाहीर केल्या. पणजीत मिरामार दर्यादेगीर स्वच्छ सागर सुरक्षीत सागर अभियाना अंतर्गत दर्यादेग स्वच्छता मोहीम आयोजीत केली. आता पुराय खबरो. पणजीच्या कला अकादेमीत जाल्ल्या कार्यावळीत मुखेलमंत्री तशेंच शिक्षण मंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पारूल विद्यापीठ हे राज्यातले पयले खासगी विद्यापीठाचे आयज उक्तावण केलें. राज्यात आनीक दोन खासगी विद्यापीठां खातीर मान्यताय दिल्या अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिली. राज्यात कॅम्पस स्थापन करपी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांक सरकाराची दारां उक्ती आसा अशें तांणी सांगले. सध्या ह्या विद्यापीठांत 13 विशयांचे शिक्षण घेवपी 509 विद्यार्थी आसात. तातूंतले 75% गोंयकार आसात आनी 70% कर्मचारी थळावे आसात अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी सांगले.
गोंयांत आमकां खूब मोठ्या प्रमाणांत म्हणजे फिजिओथेरपिस्ट फार्मासिस्ट आयटी कॉम्प्युटर असे खूप भुरगे जे हांगासल्यान ग्लोबली वतले जे एंटरप्रिनर्स जातले आणि गोंयांत खूप मोठ्या प्रमाणात एक स्टार्टअप आणि इनोव्हेशन हा जो हब हेल्थ सेक्टरातली शॉर्टेज आशिल्ली ती फुलफील जातली आणि गोंयातले भुरगे इंडियात आणि ग्लोबली या सेक्टरात वेगवेगळे कडे वतले त्यांना ही संद त्यांच्यानी मिळून दिली. म्हाका दिसता हांव परत एकदा गोंय सरकारच्या वतीन पारूल युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट हांचे खूप खूप अभिनंदन करता. उरलेले सेटअप जो युनिव्हर्सिटीज जावपाचे असा त्यांनाही बी लोकांनी सहकार्य करचे आणि सातत्यात हे जर करीत जाल्यार ज्याचो इन लॉंग रन इम्पॅक्ट हा मुद्दा म्हणून कित्याक सांगता फुडल्या 50 वर्सांनी याचा इम्पॅक्ट किती पहिली हो गोयात दिसून येतलो.
बेकायदेशीर घरां नियमित करपा खातीर राज्य सरकाराच्या माझे घर येवजणेचो गोयातल्या सुमार 50% लोकांक फायदो जावपाची शक्यता आसा. कमिनीदाद आणि सरकारी मालकीच्या जमनीचेर तसेच 20-पॉईंट प्रोग्राम कार्यावळी खाला घरां नियमित करपा खातीर अधिसुचोवण्यो पहिलीच जारी केल्यात असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. कायदेशीर कार्यपद्धती पुराय जातकच अर्ज लोकांक मेळटले असे तांणी सांगले. दसका आदी पुनर्वसन कार्यावळी खाला वाटिल्ले फ्लॅट सध्याच्या लोकांच्या नावातूय हस्तांतरित करतले असे सावंत हांणी सांगले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांच्या हाजिरेंत माझे घर येवजण औपचारीकपणान सुरू जातली असे तांणी जाहीर केले. गोयच्या नगरपालिकांक नितळसाणी खातीर इनामां दिवपी येवजण तयार जातली. 3 लाख ते 10 लाखां मेरेन इनामां दिवपाची घोषणा शार उदरगत खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वता हातांत झाडू घेवन नितळसाण मोहिमेचो शुभारंभ केल्लो. ह्या मोहिमेक बरेच येस मेळ्ळा. नितळसाणीचें म्हत्व सगळ्यांक कळपाक मजत जाली. केंद्र सरकारा वतीन नितळसाणी खातीर बरीच इनामां आसात. आतां गोंय सरकारा वतीन लेगीत नितळसाणी खातीर पालिकांक इनामां दितले अशें तांणी सांगलें. नवी दिल्लींतल्या आकाशवाणीच्या परिसरांत सुरू आशिल्ल्या सेवा पखवाड्याचो भाग म्हणून आयज स्वच्छता प्रतिज्ञा आयोजीत केली. आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन हांणी आकाशवाणीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांक स्वच्छता प्रतिज्ञा दिली. स्वच्छते खातीर दर वर्सा 100 वरां स्वयंस्फूर्तीन काम करपाचे आवाहन तांणी केले. या प्रतिज्ञापत्रात कोयर उडोवंक नाकात आनी हेरांक कोयर उडोवंक दिवं नाकात हाचेर तांणी भर दिलो. अर्थ मंत्रालयान पात्र केंद्र सरकारी कर्मचारी आनी माजी निवृत्त व्यक्तीं खातीर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हळ्यार एनपीएसांतल्यान युनिफायड पेन्शन स्कीम म्हळ्यार युपीएसांत बदल करपाक 30 सप्टेंबर ही निमणी तारीख जाहीर केल्या. एका निवेदनात मंत्रालयान म्हळां की युपीएस अंतर्गत पात्र कर्मचारी फक्त एकदांच एनपीएसांत स्विच करपाक शकतात. निवृत्ती आदी किमान 1 वर्सा पयली वा स्वेच्छा निवृत्तीच्या 3 महिने पयली ही स्विच वापरूंक जाय. कर्मचाऱ्यांक तांच्या निवृत्ती उपरांतच्या आर्थिक सुरक्षेचे नियोजन करपाक पर्याय दिवप हो हाचो उद्देश आसा. आयच्या वेव्हाराच्या निमण्या वरात बेंचमार्क देशांतर्गत शेअर बाजारातलो निर्देशांक सेन्सेक्स आनी निफ्टी दिसाच्या वाडीक कायम दवरपाक अपेक्षित थारले आनी ते किरकोळ वाडले. निमणो अहवाल आयलो तेन्ना सेन्सेक 57 अंकांनी वाळून 82,750 पावलो तर निफ्टी 19 अंकांनी वाळून 25,349 पावलो. खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान 2023-24 आनी 24-25 वर्साच्या राज्य युवा पुरस्कारा खातीर युवा उदरगतीच्या मळार तोखणायेची सेवा करपी सक्रीय आनी क्रियाशील व्यक्ती आनी आपावुरपी संघटना महाविद्यालया युवा क्लब आनी बिगर सरकारी संघटना कडल्यान अर्ज मागिल्यात. वैयक्तीक पुरस्कारा खातीर 15 ते 29 वर्सां पिराये मदले युवक अर्ज करपाक पात्र आसात. अर्ज नमुनो पात्रतायेचे नेम आनी अटी तशेंच हेर माहिती खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयाच्या वेबसायटीचेर उपलब्ध आसात. पुराय भरिल्ले अर्ज केल्ल्या सेवेचे प्रमाणपत्र आनी दाखल्या सयत 17 ऑक्टोबर मेरेन खेळ आनी युवा वेव्हार संचालनालय कामपाल पणजी हांगा सुपूर्द करचे. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
मोगाळकुप्यानो 3 सप्टेंबराक दिल्लींत जाल्ल्या 56व्या GST कावंसील बसकेंत जायते मुखेल निर्णय घेतल्यात जे तुमच्या दिसपट्ट्या जिणेंत परिणाम करतले. हे बदल 22 सप्टेंबर सावन लागू जातले. ल्हान कार गाडयांचेर आनी 350 cc मेरेनच्या मोटरसायकलीचेर GST 28%वेल्यान 18%चेर हाडला. हाचोच अर्थ गाडी वो बायक घेवपाचे सपन आता पयली परस उण्या पैशान पुराय जातले.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल खबरो. भारत सरकाराच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय दर्यादेग संशोधन केंद्र म्हणजे NCCCR हांच्या सहकार्यान CSIR आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था म्हणजे NIO पणजी मिरामार दर्यादेगीर स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियानाअंतर्गत दर्यादेग स्वच्छता मोहीम आयोजित केली. मंत्रालयाचे सचिव डॉ M. रविचंद्रन हांनी NIO आणि NCCCRचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसहित या मोहिमेचे फुडारपण केले. 20 सप्टेंबराक जावपी आंतरराष्ट्रीय दर्यादेग स्वच्छता दिसा निमतान आयोजित समुद्रतट स्वच्छता सप्तकात MOES आणि हेर संबंधित विभाग विविध उपक्रम राबयतात. हे फक्त दर्यादेगूच स्वच्छ करपाबद्दल न्हय तर ते आपले महासागर स्वच्छ दवरपाच्या महत्वाबाबत जागृताय निर्माण करपाबद्दल असा, कारण महासागर आमच्या खातीर महत्वाचे असतात असे रविचंद्रन उलयले. हवामान विषयक आणि बिगर हवामान विषयक आव्हानासारख्या खुपशा आव्हानांक महासागराक तोंड दिवचे पडटा. महासागर आणि परिसंस्था स्वच्छ आणि निरोगी दवरूंक आम्ही ल्हानसान उपक्रम राबोवपाचे अत्यंत गरजेचे असा असे ते उलयले.
It's a great pleasure to be here as part of this year's Coastal Cleanup Week. As Dr. Vijay has mentioned, this Coastal Cleanup Week starts from 15th September and ends on, I think, 20th. Actually, it is a Coastal Cleanup Days. Every year, it ends on the third Saturday of September every year. Make action. It is only not for cleaning up the beach, but it is to make the awareness about the cleanliness of our beach, because it is our nerve center, the beach and coastal. Small action. It is a make a difference so that we can make our beach and our ecosystem clean and healthy. And we need to protect our ocean, not only ocean, but also in the coastal areas.
या कार्यक्रमात नागरिक, विद्यार्थी समुदाय, स्वयंसेवी संस्था आणि सामुदायिक गटांचो वडा प्रमाणात सहभाग आशिल्लो. एकठ्या केल्लो कोयर वेगवेगळ्या श्रेणीत विभागून तो पणजी शहराच्या महानगरपालिकेकडे दिलो. स्वच्छ दर्या सुरक्षित दर्या अभियानावरवी पृथ्वी विज्ञान मंत्रालय देशभरातल्या दर्यादेग स्वच्छता मोहिमेक चालना दिता. हे अभियान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची कल्पना केल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भारत सरकाराच्या स्वच्छता ही सेवा या विद्यमान उपक्रमाकडेन सुसंगत असा. या महिन्याच्या 3 तारखेक GST कौन्सिलान नेक्स्ट जनरेशन GST सुधारणांची मालिका जाहीर केली, जाका लागून कर कपात करून सामान्य मनशाक व्हड थाकाय मेळ्या. नवीन कर रचनेअंतर्गत लाकूड, फातर व धातूपासून केल्ल्यो मूर्ती जेचेर आदी 12% GST आशिल्लो तो आता 5% स्लॅबात येतलो. भौशीक सुवातेर नितळसाण मोहिमेत वांटो घेवपा खातीर वाणिज्य खात्यान आयज देशभरातल्या आपल्या सगळ्या कार्यालयांनी आणि संबंधित संस्थांनी स्वच्छता ही सेवा 2025 मोहीम सुरू केली. भौशीक सुवाती निवळ करपाच्या सरकाराच्या यत्नांक आदार दिवपा खातीर रस्ते, शाळांचे परिसर, बाग आणि कार्यालयीन सुवातीची नितळसाण करपाचो आस्पाव या मोहिमेत असा असे वाणिज्य मंत्रालयान सांगला. जिल्हा दंडाधिकारी कार्यालय उत्तर गोंय बेकायदेशीर रेव उत्खनन रोखपा खातीर तालुका पांवड्यार एक भरारी पंगड स्थापन करता आणि बेकायदेशीर रेव उत्खनन प्रकरणाचेर नदर दवरून योग्य कायदेशीर कारवाय करपाक उपजिल्लोधिकारी, मामलेदार आणि तलाठ्यासहित सरकारी अधिकाऱ्यांक निर्देश दिल्या. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनाच्या 23 वर्सां सकयल्या युवा एकादिसाच्या क्रिकेट सर्तीत गोंय पंगडान गुजरात पंगडाचेर 7 विकेटी राखून दणदणीत जैत जोडले. पणजी वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 29.3 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 24.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले काय दीस काय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. पारूल विद्यापीठ हे राज्यातले पहिले खासगी विद्यापीठाचे आज मुखेलमंत्री तसेच शिक्षण मंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तावण केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांच्या हजेरीत माझे घर येवजण औपचारीकपणान सुरू जातले असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी जाहीर केला. अर्थ मंत्रालयान पात्र केंद्र सरकारी कर्मचारी आणि माजी निवृत्त व्यक्तीं खातीर NPSातल्यान UPSात बदल करपाक 30 सप्टेंबर ही निमणी तारीख जाहीर केल्या. पणजीत मिरामार दर्यादेगीर स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियानाअंतर्गत दर्यादेग स्वच्छता मोहीम आयोजित केली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.